श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. पाचवी ओवी घेऊन झाली होती. पाचवी ओवी ज्याच्यामध्ये लाटा आणि तरंग, जे लाटां पाणी आणि लाटा यांचा दृष्टांत दिला होता. कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. पाण्यावरच्या लाटांच्या ज्या तरंग असतात किंवा ते ज्या पाण्यावरील ज्या लाटा असतात, त्या तरंगाचे आवरण बाजूला केले किंवा नाही केले तर पाणीसुद्धा पाणीच आहे आणि ते तरंग किंवा लाटासुद्धा पाणीच आहे. अशा प्रकारे परमात्म्याचे स्वरूप जगाच्या रूपाने स्पष्ट आणि उघड आहे. फक्त त्यांना आपण वेगवेगळं समजतो एवढंच. परमात्मा वेगळा आहे आणि हे जग वेगळं आहे, किंवा जगामध्ये राहणारे लोक वेगळे आहे आणि परमात्मा हा वेगळा आहे. हा आपला एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे गैरसमजच असतो. वास्तविक पाहिले तर परमात्मा हा इन्क्लुसिव्ह आहे. जी प्रकृती निसर्ग हे तर परमात्मा आहेच, पण या जगात राहणारे सर्व चर आणि अचर हे सुद्धा परमात्म्याचेच स्वरूप आहे. एकम परब्रह्म संचले, सर्वत्र एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. आणि ज्याला हे वेगळं दिसत असेल त्याला भ्रम झालेला आहे किंवा त्याला द्वैत झालेलं आहे. अशा पद्धतीची ही पाचवी ओळी होती. त्यातील सिद्धांत माऊलीनी लाटा आणि पाणी याच्या रूपकाने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आज आपण सहाव्या ओळीकडे वळत आहे. चांगदेव पासष्टीची ही सहावी ओळी आहे. सहावी ओळीसुद्धा त्या सिद्धांतापैकी, जसे सुरू सगळे सिद्धांत सुरू आहे, त्यापैकीच या ओळीमध्ये सुद्धा एक सुंदर सिद्धांत प्रतिपादित केला जाईल. कदाचित ही ओळीसुद्धा आपल्याला 2 दिवसपर्यंत चालेल. सुरू करूया चांगदेव पासष्टीची 6वी ओळी. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय. परमाणुचिया मादिया पृथ्वीपणेन वचेची वाया, तेवी विश्वस्फूर्तीया झाकवेनाजो. परमाणुंचिया मांदिया म्हणजे परमाणूंचे समुदाय वाऱ्याने उडतात. परमाणूंचिया मांदिया पृथ्वीपणेन वचेची वाया, तरी पण हे जे पार्टिकल्स आहेत परमाणूंचे समुदाय, तरी पण त्यांचे पृथ्वीपण म्हणजे ते सँड पार्टिकल, सिल्ट पार्टिकल, क्ले पार्टिकल, जे काही पार्टिकल्स असतात ते वर उडतात. वर उडाले म्हणून त्यांचं पृथ्वीपण संपलं का? तर नाही. त्यांच्या मातीचा गुण, त्यांचं पृथ्वीपण हे काही संपत नाही, ते नाहीसे होत नाही. तेवी विश्वस्फूर्ती या झाकवेना जो, विश्वाच्या स्फूर्ती निर्माण होणाऱ्या अनेक नामरूप आकाराने तो परमात्मा कधी झाकला जात नाही. विश्वात त्या परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नाही. म्हणजे मातीचे कण उडतात ना, वादळ सुटलं किंवा वारा आला तर ते वर उडतात आणि परत सेडिमेंटेशनमुळे खाली बसतात. त्यांना सेडिमेंट्ससुद्धा आपण म्हणतो. आणि सायंटिफिकली विचार केला तर ते काय असतात, त्या वाऱ्यामध्ये काही सँड पार्टिकल्स असतात जे भारी असतात, त्याच्यापेक्षा हलके सिल्टचे पार्टिकल असतात आणि सर्वात हलके क्ले पार्टिकल, सर्वात उंच उडतात. सर सँड, सिल्ट आणि क्ले हेच पार्टिकल असतात आणि ते परत पृथ्वीवरच येतात, कारण ते पृथ्वीच आहे. कारण त्यांचे गुणधर्म किंवा त्या पार्टिकलपासूनच पूर्ण माती निर्माण झालेली आहे, किंवा मातीचे ते फिजिकल घटक आहेत आणि परत ते जमिनीवरचं, कारण त्यांचं जमीन पण संपत नाही. त्यांचे जे मातीयुक्त गुणधर्म, मातीचे जे बेसिक गुणधर्म असतात, त्या पार्टिकल्समुळेच असतात. अर्थात ते पार्टिकल्स काही नसून मातीच आहे. तर परमाणूची या मांदिया पृथ्वीपणे न वचेची वाया, त्याचा पृथ्वीपणा वाया जात नाही, लोपत नाही. देवी विश्वस्फूर्ती या झाकविना जो, विश्वाच्या स्फूर्तीने निर्माण होणाऱ्या हे जे आपण नाम रूप वर्ण सगळे आकार प्रकार जितके आहे, त्याच्यामुळे परमात्मा झाकला जात नाही. ते परमात्म्याचेच रूप आहे सगळे, कारण त्या विश्वामध्ये परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नाही. म्हणजे माऊलीला असं सांगायचं आहे चांगदेव महाराजांना की परमात्म्यापासून हे विश्व निर्माण झाले आहे. माती म्हणजे इथे मातीची कल्पना, परमात्मा समजा, परमात्म्यापासूनच हे विश्व निर्माण झाले आहे. आणि त्याचे सँड सिल्ट क्ले हे जे पार्टिकल्स आहे, काही कचरा ऑर्गॅनिक मॅटर वगैरे, ते त्या परमात्म्यापासून भिन्न आहे का? असं होऊ शकत नाही, कारण आत्ताच सिद्ध झालं की सँड सिल्ट क्ले पार्टिकल हे सुद्धा मातीच आहे, त्यातलं ऑर्गॅनिक मॅटर हे सुद्धा मातीच आहे. पाला पाचोळ्याच्या रूपाने वर उडत असेल, पण ते परत येऊन मातीतच मिक्स होतं आणि ते मातीच होऊन जाते. तर अशा प्रकारे परमात्म्यापासून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे आणि त्या परमात्म्यापासून हे विश्व भिन्न नाही. असा प्रश्न नेहमी पडतो अज्ञानी जीवांना, त्यांच्या अज्ञानामुळे ते वेगळे आहे, भिन्न आहे असे भासते. पण सत्यत असं नाही आहे. विविधता, अनेकत्व हे भासते, हे भासमान आहे म्हणून भासते. परंतु परमात्म्यात मात्र असं नाही आहे. त्या विविधतेमध्ये सुद्धा सर्वांमध्ये तो एक परमात्माच भरलेला आहे आणि त्यामुळेच परमात्मा आणि हे विश्व हे वेगळेवेगळे भिन्न आहे असं आपल्याला दिसून पडते, पण तसं नाही आहे. माऊली ज्ञानेश्वरासारख्या आत्मज्ञानी युवतींना या विविधतेमध्ये देखील एकत्व दिसते आणि आपल्यासारख्या मूळ अज्ञानी लोकांना त्या एकत्वामध्ये भिन्नता दिसते. आपल्याला सगळा भिन्न भिन्न भाग दिसतो, सगळे भिन्न भिन्न जाणवतात. हा विदर्भातला, हा पश्चिम महाराष्ट्रातला, हा कोकणातला, ही भिन्नता. हा मराठा, हा माळी, हा तेली, हा तांबोळी, भिन्नता. हा हिंदू, हा मुस्लिम, हा पारसी, हा सिख, भिन्नता. हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, ही भिन्नता. अशा प्रकारचा भेद आपल्याला जागोजागी दिसून पडतो, हा योग्य नाही. कारण फक्त मनुष्यच नव्हे तर ॲनिमल्स, प्राणी, बर्ड्स, पक्षी या सर्वांमध्ये सुद्धा तोच परमात्मा तसाचा तसा तिथेही भरलेलाच आहे. आता एक अपरोक्षानुभूती म्हणून एक ग्रंथ असतो, त्या ग्रंथामध्ये सुद्धा असं म्हटलंय, श्रुत्यानिवारितं नूनं नानात्वं स्वमुखे नहि कथं भासो भवेदन्यः स्थिते चाद्वयकारणे. श्रुत्या निवारितं नूनं नानात्वं स्वमुखे नहि. श्रुतीनेच आपल्या मुखाने नानात्व अनेकत्वाचा निषेध केलेला आहे. म्हणजे ही डायव्हर्सिटी, डिफरेन्सिएशन याला नकार दिलेला आहे. अद्वैत कारण परब्रह्मामध्ये अन्याचा भास कसा होऊ शकतो? कथम भासो भवेदन्या स्थिते चाद्वय कारणे. अद्वयाच्या कारणात, अद्वय कारण परब्रह्मात अन्याचा म्हणजे नानात्वाचा किंवा भिन्नत्वाचा भास कसा होऊ शकतो? तो होऊ शकत नाही. एकच तो परमात्मा सर्वत्र सर्वांगानी परिपूर्ण भरलेला आहे. चांगदेवाला परत 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 तोच विचार का सांगत आहे माऊली? कारण कितीही तपी असेल चांगदेव, कितीही योगी असेल, कितीही साधना केली असेल, तरी 1400 वर्ष जाऊन सुद्धा चौदाशे वर्षाच्या योगाभ्यासाने सुद्धा त्याच्या दृष्टीतील भिन्नत्व गेलेलं नव्हतं. मग तुमची आमची काय कथा? आम्ही तुम्ही कुठे लागतो? इतकं भिन्नत्व त्याच्या ठिकाणी भिनलेलं होतं. म्हणून आता पहा, सहावी आली ओवी आली तरी परत परत डायरेक्टली इनडायरेक्टली पार्शियली इम्पार्शियली तोच तो सिद्धांत पुढे येतोय. एकच परमात्मा सर्वत्र सर्वांगानी परिपूर्ण भरलेला आहे आणि त्या परमात्म्याशिवाय दुसरं काही या जगामध्ये अजिबात नाही आहे. नेह नानास्ती किंचन असे उपनिषदामध्ये पण सांगण्यात येते. नेह नानास्ती किंचन, तत्वाच्या दृष्टीने कुठेच अनेकत्व नाही, हे सगळं एकच आहे. किंचन किंचित सुद्धा नेह नानास्ती, भिन्नपणा नानात्व हे किंचित सुद्धा नाही आहे. नेह कुठेच नाही असे उपनिषदामध्ये पण सांगितलेलं आहे. तर तत्वाच्या दृष्टीने हे भिन्नत्व कुठे नाहीच आहे आणि भिन्नत्व केल्याशिवाय आपलं जमतच नाही. आपण सख्यांमध्येच तर भिन्नत्व करतो, मग परक्यांचं जाऊ द्या. फार सुंदर हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतले. हे आत बाहेर मिया कोंदले, कोंदून कोंदून भरलो आहे मी, देव सांगत आहे. जग निखिल माझेची ओतले, हे सर्व विश्व अखिल, निखिल म्हणजे अखिल, अखिल विश्व हे माझी, मी त्याच्यामध्ये मी ओतप्रोत भरलेलं आहे. आणि हे सत्य माऊली ज्ञानदेवांनी या ओव्यांमधून चांगदेवांना सांगितले आहे. चांगदेव हे खूप महान योगी होते आणि असे असले तरी त्यांना माऊली ज्ञानोबांसारखी ही आत्मदृष्टी नव्हती. या एकत्वाच्या गोष्टी, अभिन्नपणाच्या गोष्टी, अविच्छिन्नपणाच्या गोष्टी माऊलींनीच कराव्यात. त्यामुळे दिसणारे हे सर्व जगत सत्यच आहे असा समज त्यांचा होता. परमात्माच जगतरूपाने नटलेला आहे, परमात्माच जगतरूपाने नटलेला आहे ही अद्वैताची दृष्टी त्यांना प्राप्त झालेली नव्हती. कोणाला? चांगदेव महाराजांना. हा परमात्मा सर्वत्र सर्व ठिकाणी एकसारखा भरून राहिलेला आहे असं जे अद्वैत पाहिजे असते हे अद्वैत चांगदेवांना प्राप्त झालेलं नव्हतं. म्हणून त्यांना भिन्नत्व दिसायचं आणि त्या भिन्नत्वामुळे त्यांना असं वाटायचं की मी सगळ्यांपेक्षा वेगळा, मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ, मी सर्वांपेक्षा निराळा, मी योगी, मी तपी आणि मी 1400 वर्षापर्यंत जगतो आहे आणि प्रत्येक वेळी मी मृत्यूला चुकवून अंतराळात प्राण नेतो आणि परत आणतो. ही विद्या जगात कुणाकडे आहे का? म्हणून हा त्यांचा एक प्रकारचा अहंकार झाला होता आणि म्हणून ते अहंकारी बनून सामान्य जनांना जगताचेच लाभ देत होते. सामान्य जनांना जगताचे लाभ काय देत होते? असं म्हणतात की चांगदेव महाराज जवळजवळ 100 वर्ष जगायला आले की त्यांना माहीत व्हायचं की आता आपली मृत्यू, आपल्याला मृत्यू घ्यायला येणार आहे. तर ते तात्काळ प्राण अंतराळात लावायचे आणि निश्चेष्ट शरीर सोडून जायचे. ही पुणतांब्यातली गोष्ट आहे. पुणतांबा आपल्या कोपरगावजवळच पुणतांबा, शिर्डीजवळच पुणतांबा. तर ते सोडून जायचे. आता तेवढ्यात सर्वांना हे माहीत असायचं की हे लवकरच परत येणार आहेत, याच देहामध्ये काही दिवसामध्ये हे परत येणार आहे हे माहीत असायचं. तर त्यावेळी त्या सुमारास जे कोणी मरायचे तर त्या मेलेल्या लोकांच्या डेड बॉडीज, त्यांचे शव त्या चांगदेव महाराज जिथे त्यांचं शरीर असायचं, प्राण अंतराळात लागल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांचं शरीर असायचं त्या गाभाऱ्यामध्ये त्या बॉडीज तिथे ठेवायची. आणि जसं चांगदेव महाराजाचे प्राण परत यायचे आणि चांगदेव महाराजाची दृष्टी त्या प्रेतावर पडायची, त्या काळात किती 2, 3, 4, 5 असतील जास्तीत जास्त, पुणतंबा गाव तरी केवढं होतं, तर जशी त्यांची दृष्टी पडायची तर असं म्हणतात की ते मेलेले शव जे असायचे ते परत जिवंत व्हायचे, त्यांच्यामध्ये सुद्धा प्राण परत यायचे, त्यांचे आत्मेसुद्धा परत त्या शरीरामध्ये प्रवेश करायचे. आता याचे जसं लिहिलेलं आहे तसं त्याचे काय सायंटिफिक प्रमाण असतील हे आपल्याला जास्त चिंता करायची गरज नाही, पण या सगळ्या गोष्टीमुळे काही झालं असेल नाही तर नसेल झालं, पण अहंकार मात्र वाढत गेला चांगदेवांचा. आणि त्यांच्या अहंकारामुळे त्या सामान्य जनांना जगताचेच लाभ देत असे, म्हणजे ते अशा लोकांना जिवंत वगैरे करून हे चमत्कार घडवून आणायचे आणि लोकांना वाटायचं की चांगदेव महाराज खूप चमत्कारी आहेत म्हणून त्यांची ख्याती वाढायची. माऊलींनी त्यांना पटवून सांगितलं की बाबा रे, तू शरीर नाहीच आहे, तू तर आत्मा आहेस, तू श्री वटेश आहेस. म्हणून वटेश म्हणजे वटेश्वर म्हणजे शिव, तू स्वतः शिवाचं रूप आहे, म्हणून तू अंतर्मुख हो. अंतर्मुख हो म्हणजे आतमध्ये जायला शिक, आपलं चित्त बाहेर दवडविण्यापेक्षा चित्ताला आतमध्ये राहण्याची सवय घाल. या जगाकडे आत्मदृष्टीने पहा, देहदृष्टीने पाहू नको, आणि तो आत्माच या जगामध्ये सर्वत्र व्याप्त आहे असे तुला मग दिसून येईल. त्यासाठी त्यांनी स्वर्ण आणि अलंकार, सागर आणि लाटा हे सगळे दृष्टांत दिले आणि हा विषय सोपा करून सांगितला. जगाकडे पाहताना तुझी दृष्टी कशी असावी हे त्याला पटवून दिलं. राजा जनकाला अष्टावक्र मुनींनी गीता सांगितली, त्याला अष्टावक्र गीता म्हणतात, नाही का? त्या 11 अष्टावक्र गीतेमध्ये सुद्धा सांख्य सिद्धांतांप्रमाणे बऱ्याच गोष्टी आलेल्या आहे आणि त्या अष्टावक्रांनी सुद्धा जनकाला हेच सांगितलं होतं. साकार मनृतम विद्धि निराकारम तु निश्चलम एकत्वोपदेशेन न पुनर्भव संभवा. फार सुंदर अष्टावक्र गीतेचे जे श्लोक असतात ते सुद्धा फार सुंदर छंदबद्ध असतात. म्हणतात साकार मृणतम विद्धि, साकाराला आकारासहित असलेल्याला जगाला तू मिथ्या समज, निराकारम तू निश्चलम, आणि निराकार जे आहे त्याला तू निश्चल आणि नित्य असं ओळख. एकत्व उपदेशेन न पुनर्भव स्वंभवा, या यथार्थ तत्वोपदेशाने तुझी संसारात उत्पत्ती होणार नाही. साकाराच्या भानगडीत पडू नको, तू निराकारामध्ये ईश्वर पहा, आणि तू हे शिकला निराकारात ईश्वर पाहिला तर तुझी जन्म मरणाची एरधार संपून जाईल असं जनक राजाला अष्टावक्रांनी अष्टावक्र गीतेच्या माध्यमातून सांगितलं. तोच सिद्धांत इथे माऊली पण सांगत आहे की तू जास्त देह तादात्म्यावर नको राहू, तू आत्मतादात्म्यावर ये, किंवा जे काही घडत आहे ते त्याला देहदृष्टीने न पाहता तू आत्मदृष्टीने पहा. माऊली ज्ञानेश्वर महाराज परत चांगदेव महाराजांना सांगत आहे की तुझ्या आत असलेला आत्मा हा सर्व साक्षी आहे. साक्षी भाव ज्याला म्हणतात ना, दृष्टाभाव, तर तो दृष्टाभाव किंवा साक्षीभाव त्याच्याने तू पहा. तुझ्या आत असलेला आत्मा सर्व साक्षी आहे, तो आत्मा सगळं काही पाहतो आहे, तो सर्व व्यापक आहे. सर्व व्यापक म्हणजे सर्वत्र सर्व ठिकाणी भरलेला आहे आणि तो एक आहे. तुझ्यातला वेगळा, माझ्यातला वेगळा, याच्यातला वेगळा, त्याच्यातला वेगळा असं नाही, तो एक आहे, तो मुक्त आहे, तो चैतन्यमय आहे. आणि इतकं असून तो क्रियारहित आहे, बरं का? तो कोणतीच क्रिया करत नाही. मग कोण करतो क्रिया? हा जीव करतो. जीव हा बंधनात अडकलेला आहे आणि प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी तो परत परत त्याला हे सगळं करावं लागत आहे. आत्म्यावर आळ येतो पण आत्मा कशातच लिप्त नाही आहे, तो क्रियारहित आहे. त्याचप्रमाणे तो आत्मा संगरहित आहे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्याभिनिवृत्त कामा, असा सुंदर श्लोक भगवद्गीतेमध्ये आहे. तर तो संगरहित आत्मा हा संगरहित आहे, तो इच्छारहित आहे. त्याला कशाचीच एक्सपेक्टेशन्स नाही आहेत, कसलीच इच्छा नाही आहे. त्याचा कोणी भाऊ नाही, त्याचा कोणी पोरगा नाही आहे, त्याच्या कोणी बायको नाही, त्याचं काहीच नाही आहे. म्हणून त्याची कसलीच काही इच्छा नाही आहे. त्याला मोठा साहेब व्हायचं नाही आहे, किंवा मोठा मर्चंट व्हायचं नाही आहे, किंवा मोठा ॲडव्होकेट व्हायचं नाही आहे, काहीच नाही आहे. या व्यतिरिक्त तो शांतही आहे. परंतु भ्रांती किंवा भ्रम यामुळे तो संसारी आहे असे भासते. पण वास्तविक आत्म्याला या संसाराशी काही घेणं देणं नाही आहे. तुमच्या आयुष्यात काय घडत आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. हा संसाराचा जगताचा संभ्रम किंवा हे सगळे अज्ञान दूर करण्यासाठी तुला आत्मस्वरूप प्राप्त करायला पाहिजे चांगदेवा. जर तुला आत्मस्वरूप प्राप्त झालं नाही तर तू हे अनुभवूच शकत नाही. या प्रकारचा बोध या ओवीच्या माध्यमातून माऊली चांगदेवांना करवीत आहे. आता वेळेची मर्यादा झाल्यामुळे आपण ही ओवी आज इथे थांबू. पण ओवी थांबवायच्या आधी ओवीचं पुन्हा एकदा उच्चारण करूया. परमाणूंच्या मांदिया पृथ्वी पणेन बचे जीवाया, ते वो विश्वस्फूर्ती या झाकवे नाजो. तर हे परमाणूचं उदाहरण, सँड सिल्ड क्लेचे पार्टिकल जे वर उडतात ते पार्टिकल मातीच आहे. म्हणून माती आणि ते पार्टिकल यांच्यामध्ये भेद करून जमणार नाही. या रूपकाचा वापर करून माऊली चांगदेवांना परत परत तीच गोष्ट ठसवून देण्याचा प्रयत्न करत आहे की हे जग सर्व परमात्ममय आहे. फक्त याला तू साक्षीभावानी पहा, आत्मदृष्टीने पहा, शरीरभावानी पाहू नकोस. हा सिद्धांत या ओवीच्या माध्यमातून प्रतिपादित करत आहे माऊली. उर्वरित भाग आपण उद्या पाहूया, आज इथेच थांबू. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.